नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण। बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त। आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे। आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, जायकवाडीसह तेरणा, इसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या हस्ते देशभरातल्या 22,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेचा प्रारंभ, तसंच स्वारगेट कात्रज मेट्रोची पायाभरणी आणि भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। याशिवाय 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज 1,000 विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी 500 चार्जिंग स्टेशन्स, तसंच 20 एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। छत्रपती संभाजीनगरनजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे। दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे 7,855 एकर क्षेत्रावरच्या 3 टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 6,400 कोटी रुपये मंजूर केले आहेत। शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी सांगितलं। बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं। या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं। आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं। दरम्यान ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं। जालना इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रुपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून 16 बचत गटांची निवड करण्यात आली असून या बचत गटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या 4,976 आदिवासी गावांचा कायापालट होणार असून राज्यातल्या 32 जिल्ह्यांमधल्या सुमारे 13 लाख आदिवासींचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे। यात हिंगोली जिल्ह्यातल्या 81 तर नांदेड जिल्ह्यातल्या 169 गावांचा समावेश आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।
हात भारला भला मदतीचा मिटेल अंधकार, करूया सक्षम बहीण लाडकी हात खरा संस्कार, दर महिन्याला मिळेल रक्कम हो तिला आधार, सदैव खुल्या सोबत आहे महाराष्ट्र सरकार।
राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत। या योजनेचे पैसे लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत। ह्या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत होत आहे, त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे। योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेने स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करावे।
माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन।
अन्नपूर्णा योजना, अन्नपूर्णा योजना आली खरात खाची लाट,
अन्नपूर्णा योजना आली खरात खाची लाट। लड़क्या बहिणींसाठी फुलणार आहे वाट,
लड़क्या बहिणींसाठी फुलणार आहे वाट,
मोफत गॅस सिलिंडर रोज दिलासा,
आनंदात फुलतील गोड आशा,
योजनांच्या भेटीने चेहऱ्यावर हसू उमटले, योजनांच्या भेटीने चेहऱ्यावर हसू उमटले, अन्नपूर्ण योजनेने जीवनात रंग भरले, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना,
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन।
बहिणींना सक्षम करण्याचा एकच हा निर्धार, महिला कल्याणाचा आहे उज्ज्वल हा विचार, भगिनींच्या संसाराला हा भरभक्कम आधार, पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे लाभार्थी आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत। या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत तर होत आहेच, त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे। महिलांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सदैव पाठीशी।
माता भगिनींचा सन्मान, उंचावेल महाराष्ट्राची शान। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन।
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरू असून जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे। काल रात्री धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावरून 1 फूट तर 2 दरवाजे 1.5 फूट उंचीवर उघडून एकूण 18 दरवाजातून 28,296 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्नतेरणा धरणाच्या 14 वक्र दरवाजातून 10,704 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तेरणा नदी काठावरील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला। या भागात संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला। हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे 3 वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात 1,035 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे। बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही 95% जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज येलो अलर्ट जारी केला आहे। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीर मरण आलं। ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागोया गावचे रहिवासी होते। त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं। त्या 86 वर्षांच्या होत्या। त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शिक्षकांनी मोर्चा काढला। जिल्हा परिषदेसह विविध खासगी शिक्षण संस्थांतले शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते। शिक्षक संघटनांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याअंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। 32 स्पर्धकांनी यात सहभाग घेत स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली इत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता उद्या 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण। बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस जायकवाडीसह तेरणा इसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.